सफन्या अध्याय दोन। हे निर्लज्ज राष्ट्रा एकत्र हो, ताळ्यावर ये, निर्णय बाहेर पडेल, दिवस भुसाप्रमाणे उडून जाईल, परमेश्वराचा क्रोधदिन तुम्हावर येईल, त्यापूर्वी ताळ्यावर या, देशातील सर्व नम्रजनांनो, परमेश्वराच्या न्यायानुसार चालणाऱ्यांनो, त्याचा आश्रय करा, धार्मिकता व नम्रता यांचे अवलंबन करा, म्हणजे कदाचित परमेश्वराच्या क्रोधदिनी तुम्ही दृष्टीआड व्हाल, कारण गज्जाचे विस्मरण पडेल, अश्कलोन रान बनेल, अश्दोदास भर दुपारी हाकून देतील, एक्रोनावर नांगर फिरेल, समुद्र तीरीच्या रहिवाशास करेथी राष्ट्रास धिक्कार असो। हे कनाना पलिष्ट्यांच्या देशा, तुझविरुद्ध परमेश्वराचे वचन आहे, मी तुझा असा नाश करीन की तुझ्यात एकही रहिवासी उरणार नाही। समुद्र तीरीच्या प्रदेशाची कुरणे बनतील व त्यात मेंढपाळांच्या गुहा व मेंढवाडे होतील। तो प्रदेश यहुदी घराण्याच्या अवशेषासाठी होईल, तेथे ते आपली मेंढरे चारितील। अश्कलोनाच्या घरातून ते संध्याकाळी बिराडास राहतील, कारण परमेश्वर त्यांचा देव त्यांना भेट देईल व त्यांचा बंदिवास उलटवील। यवाबाने केलेली निंदा मी ऐकली आहे, अम्मोन वंशजांनी केलेली निर्भत्सना मी ऐकली आहे, त्यांनी माझ्या लोकांची निंदा केली आहे आणि त्यांच्या सरहद्दीवर त्यांनी आपल्या महत्वाचा तोरा मिरविला आहे। म्हणून सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव आपल्या जीविताची शपथ वाहून म्हणतो, मवाब सदोमासारखे निश्चये होईल, अम्मोन वंशज गमोऱ्यासारखे होतील, खाजकुईरीचे वतन व मिठागर ही सर्व काळ वैराण होतील, माझ्या लोकांचे अवशिष्ट जन त्यास लुटितील, माझ्या राष्ट्राचे अवशिष्ट राहिलेले लोक त्यांचा ताबा घेतील। त्यांनी सेनाधीश परमेश्वराच्या लोकास तुच्छ मानिले व त्याजवर तोरा मिरविला, म्हणून त्यांच्या गर्वाचे त्यास हे प्रतिफळ मिळेल, परमेश्वर त्यास भयावह होईल, पृथ्वीवरच्या सर्व दैवतांचा तो क्षय करील, तेव्हा सर्व राष्ट्रद्वीपे व प्रत्येक जण आपापल्या स्थानी त्याला भजेल। अहो कुशाच्या रहिवाशांनो, तुम्हीही माझ्या तरवारीने मराल, तो उत्तरेवर आपला हात चालवून अश्शुराचा नाश करील, निन्वे वैराण रानाप्रमाणे रुक्ष करील, गुरा मेंढरांचे कळप, भूतलावरील सर्व पशु तिच्यामध्ये वसतील, पाणकोळी व साळू तिच्या खांबांच्या शिरोभागी राहतील, त्यांचे घुमणे खिडक्यातून ऐकू येईल, उंबरठे ओस पडतील, कारण त्याने गंधसरूचे लाकूडकाम उघडे केले आहे। हीच ती उल्लासी निर्धास्त असलेली नगरी, ती आपल्या मनात म्हणत असे की मीच काय ती आहे, दुसरे कोणी नाही। ती कशी ओसाड पशु बसण्याची जागा झाली आहे। तिच्या जवळून जाणारा प्रत्येक जण तिची छी थू करील व तिच्याकडे हातवारे करील.